नमस्कार, मी राजेंद्र खेर. स्टोरीटेलच्या माध्यमातून मी प्रतिदिनी भगवद्गीतेवर निरूपण करीत आहे. 365 दिवसांसाठी हे निरूपण मी करणार आहे. आज आपण 7व्या अध्यायातील 29 आणि 30 अशा 2 श्लोकांचा विचार करणार आहोत. ओम श्री परमात्मने नमहा. जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतंतीये ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नम अध्यात्मम कर्म चाखिलम साधी भूताधिदैवम माम साधी यज्ञम च ये विदुः प्रयाण कालेपि च माम ते विदुर्युक्त चेतसहा. या 2 श्लोकांचा अर्थ असा आहे, जे माझा आश्रय करून वार्धक्य आणि मृत्यू आदी पुनर्जन्माच्या फेऱ्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतात.
सॅम्पल कंप्लीट, रेडी टू कंटिन्यू.